नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. नव्या सरकाराच्या सोपूत घेवपाच्या सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नरेंद्र मोदी हांका नवे सरकार स्थापन करपा खातीर आपयला. सोपूत घेवपाचो सुवाळो फाल्या राष्ट्रपती भवनान सांजेच्या 7:15 जातलो. राष्ट्रपती नरेंद्र मोदी हांका आणि त्यांच्या मंत्रिमंडळाक सोपूत दितल्यो. श्री मोदी हांणी काल राष्ट्रपतींची भेट घेतली. ताचे पयली भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा हांणी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी हांका भाजपा संसदीय पक्षाचे मुखेल फुडारी म्हण वेचून काढला असे सांगपी पत्र सादर केले. एनडीए सरकार बळिष्ठ स्थिर आणि उदरगतीच्या दिकेन पाऊल घालपी असतले असे राष्ट्रपती भवना भायर उलयताना श्री मोदी हांणी सांगले. लोकांनी एनडीएक आणिक एक सण दिल्या. हे फाउट सरकार नव्यान उमेद घेऊन मुखार येतले असे ताणी सांगले. सरकार देशाचा विकास आणि उदरगत करपाक खैच किते उणे उरपाक दिवचे नात आणि यत्न ठरावचे नात असे ताणी मुखार सांगला. शेजारच्या देशातल्या फुडाऱ्यांक सोपूत घेवपाच्या सुवाळ्याचे आपोवणे दिला. शेजारच्या देशातले फुडारी या सुवाळ्याक हाजीर रावतले. आयच्यानूच फुडारी सुवाळ्या खातीर म्हण देशान पावपाक लागल्यात. ह्या सगळ्या फुडाऱ्यांनी सोपूत घेवपाच्या सुवाळ्यांत हाजीर रावपाक येवप ही घडणूक भारताच्या शेजार धर्म पहिली आणि दरेका वाठाराची सुरक्षा आणि विकास या धोरणांची गवाय दिता. ओडिशांत भाजपाच्या पहिल्या मुखेलमंत्र्यांच्या सोपूत घेवपाच्या सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. हो सुवाळो भुवनेश्वरांत जनता मैदानाचेर जातलो. दिल्लीतल्या नरेल्या उद्योगिक वाठारातल्या एका कारखान्याक आयज फांतोडेर उजो लागलो. ह्या घडणुकेन तिगांक मरण आयला आणि 6 जाण जखमी झाल्यात. 3:38 फांतोडेर फोन आयलो आणि ताकतिकेन बेगोबेग उजो पालोवपी दळ घडणुकेच्या जाग्यार धावले असे उजो पालोवपी दळान सांगला. ह्या घडणुकेन जखमी झाल्ल्यांक लागीच्याच हॉस्पिटलांत व्हरून उपचार सुरू केले असे मुखार सांगला. पहिलेच खेपे पळयले त्यांना पळोवन मेळल्या माहितीप्रमाण मूग डाळ भाजपा खातीर बर्नराक गॅस पावोवपी एका पायपलायनीतल्यान गॅस लीक झाल्ल्यान उजो लागलो असे सांगला. कॉम्प्रेसर चढ गरम झाल्ल्यान उजो लागलो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रालय योग विशी जागृताय निर्माण करपाक वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन करतले आणि ताचे वांगडाच योगासनाच्या फायद्याविषयी जागृताय करतले. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जजू हांनी सचिव आयुष वैद्य राजेश कोटेचा हांनी काल नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिस 2024 कार्यावळीच्या तयारीचा नियाळ घेतला. बांगलादेशाचे प्रधानमंत्री शेख हसीना आज नवी दिल्लीत पावल्यो. त्यो नरेंद्र मोदी हांच्या आणि मंत्रिमंडळाच्या सोपूत घेवपाच्या सुवाळ्याक हाजीर रावपाखातीर भारतात आयल्यात. नरेंद्र मोदी हांणी बांगलादेशाच्या प्रधानमंत्र्यांक फोनार झाल्या चर्चेवेळार सोपूत घेवपाच्या सुवाळ्या खातीर येवपाचे आपोवणे दिल्ले. नरेंद्र मोदी हांका जैता खातीर परबी भेटोवपी काय पहिल्या विदेशातल्या मंत्र्यांमदी बांगलादेशाच्या प्रधानमंत्र्यांचो आसपाव जाता. दोनूय मंत्र्यांमधल्या इश्टागतीच्या नात्याची ही गजाल गवाय दिता. प्रधानमंत्री म्हण नरेंद्र मोदी हांच्या सोपूत घेवपाच्या सुवाळ्यावेळार दिल्ली पोलिसांनी पॅराग्लायडर्स, पॅरामोटर, हँग ग्लायडर्स, यूएव्ही आणि हॉट एअर बलून्सांक उड्डाण करपाचेर बंदी घाल्या. ही बंदी 9 आणि 10 तारखेमेरेन उरतली. तेलुगू देशम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू 12 जून दिसा सकाळी 11:27 आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. सोपूत घेवपाचो सुवाळो विजयवाड्या लागसार जातलो. एनडीएचे वरिष्ठ फुडारी आणि शेजारच्या राज्यांचे मुखेलमंत्री या सुवाळ्याक हाजीर रावपाचे आसात. वेचणूक आयोगान जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या वेचणुकेखातीर समान चिन्ह वाटपाखातीर राजकीय पक्षांचे अर्ज बेगोबेग घेवपाचो निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयान फाटल्या डिसेंबरात वेचणूक आयोगाक जम्मू काश्मीरात 30 सप्टेंबर विधानसभा वेचणूक घेवपाक सांगिल्ले. आयसीसी टी20 संसारिक कप क्रिकेट सर्तीन आज बांगलादेशान श्रीलंकेचेर जैत जोडले. श्रीलंकेन 124 धावण्यो काढल्यो. बांगलादेशाक 125 धावण्यो काढपाक यश मेळ्ळे. इतले मजगती अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड हांचे मदी जाल्ल्या खेळात अफगाणिस्तानान न्यूझीलंडाचेर 84 धावण्यांनी जैत जोडले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.